प्रकरण 9. यशवंतरावांनी रामभाऊंविरुद्ध लढाई खेळण्याकरता निवडलेला उमेदवार उत्तम प्रशासक म्हणून नावाजलेला होता. 1948 पुणे पेटलं त्यावेळी आगीपासून शहर वाचवणारा आणि 1961 पानशेतचा महाप्रलय झाला त्यावेळी नंतरच्या मदतकार्याचं शासकीय सूत्रसंचालन करणारा कर्तबगार सनदी अधिकारी म्हणून स. गो. बर्वे यांनी प्रचंड लोकप्रियता संपादन केलेली होती. त्यांच्यावर कोणीही भ्रष्टाचाराचा आरोप करू शकलं नसतं. त्यांची प्रतिमा उज्जवळ होती. शिवाय ते ब्राह्मण होते, कोकणस्थ ब्राह्मण होते. शिवाजीनगर मतदारसंघातून रामभाऊ म्हाळगींसारख्या जागरूक आमदाराला हरवण्याचं सामर्थ्य त्या नावामध्ये होतं यामध्ये शंकाच नव्हती. यशवंतरावांनी सुचवल्यानंतर स. गो. बर्वेही प्रशासकीय नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षातर्फे निवडणूक लढवायला तयार झाले. ते पक्षाच्या चाकोरीत काम करायला उत्सुक नसणार हे ओळखून यशवंतरावांनी त्यांना आपल्या अनुभवाचा फायदा करून घेण्यासाठी मंत्रिमंडळात एखादं महत्वाचं खातं आपल्याला द्यायचा विचार आहे असं सांगितलं होतं. बर्वे यांनी सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला त्यावर रामभाऊंनी जाहीरपणे प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं होतं की सनदी नोकरांनी राजकारणामध्ये पडू नये. एका मित्रानं रामभाऊंना म्हटलं की बर्वे हे एक उत्तम व्यवस्थापक आहेत, अशी माणसं राजकारणात आली तर तिथला भ्रष्टाचार आणि निष्क्रियता नाहीशी व्हायला मदत नाही का होणार. ते जनसंघात येत नसले तरी काँग्रेसमध्ये जाऊन तिथेही उत्तम कार्य करू शकतील. रामभाऊ म्हणाले, सकृतदर्शनी हे कितीही खरं असलं तरी राजकारणातले आराखडे हे पूर्णतः भिन्न असतात. व्यवस्थापनात अत्युच्च कर्तृत्व गाजवलेले बर्वे नोकरीत असताना ताठ मानेनं खुर्चीवर बसत असत. समोर कामासाठी आलेल्या व्यक्तींनी पांढरी टोपी घातलेली आहे की काळी याचा विचार त्यांच्या मनामध्ये कधीच चलबिचल निर्माण करत नसे. स्वतःच्या सदसद विवेकबुद्धीला जे पटेल तोच त्यांचा निर्णय असे आणि तोच निर्णय ते देत असत. त्याचप्रमाणे त्याची कार्यवाही करत असत. राजकारणात शिरल्यावर मात्र पैशांसाठी मतांसाठी त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागणार आहेत. या पैशांवर आणि मतांवर निवडून आल्यावर ज्यावेळी ते मंत्र्याच्या खुर्चीवर बसतील त्यावेळेची स्थिती तर एकदम भिन्न असेल. कामासाठी समोर आलेली व्यक्ती त्यांना निवडणूक कामामध्ये सहाय्यभूत झालेली असेल, तिची टोपी कोणत्या रंगाची याला महत्व प्राप्त झालेलं असेल. कामाबद्दल निर्णय देताना दोन मनांचा संघर्ष चालू असेल. उपकारांच्या ओझ्यामुळे सत्याचा बळी द्यायचा की सत्यपालनासाठी उपकारकर्त्याला धिक्कारायचं, असे प्रसंग दिवसातून अनेक वेळा येतील. त्याचं दडपण मनाला सारखं बोचत राहील आणि मनःशांती ढळेल. आम्ही राजकारणात प्रथमपासून असलेली मंडळी याबाबतीमध्ये थोडेसे निर्ढावलेले असतो, त्यामुळे एखाद्या प्रसंगानंतर मनावर दडपण आलं तरी ते पुसून आम्ही पुन्हा नव्या प्रसंगाला सामोरे जातो. बर्व्यांच्या बाबतीत मात्र तसं होणार नाही. त्याचा त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं. अर्थात रामभाऊंच्या या प्रतिक्रियेला राजकारणाच्या तत्कालीन घडामोडींमध्ये फारसं स्थान मिळालं नाही. बर्वे यांनी म्हाळगी यांच्याविरुद्ध शिवाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवावी यावर काँग्रेस पक्षश्रेष्ठींचं शिक्कामोर्तब झालं आणि समोर तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहे असं पाहून पळ काढणाऱ्यांपैकी रामभाऊ नसल्यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणेच तेही जनसंघातर्फे त्याच मतदारसंघातून उभे राहिले. विधानसभेच्या शिवाजीनगर मतदारसंघाची काही वैशिष्ट्य होती. पहिली गोष्ट ही की या मतदारसंघात सुशिक्षित मतदारांचा भरणा फार मोठा होता. इतकी सुशिक्षित मंडळी असलेला हाच एक मतदारसंघ महाराष्ट्रात असावा. हे वैशिष्ट्य स्पष्ट करण्यासाठी रामभाऊ अशी माहिती सांगत की महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघातील 50% पदवीधर एकट्या शिवाजीनगर मतदारसंघातल्या 4 पेठांमध्ये आहेत. एवढंच नव्हे तर साहित्यिक, राजकारणी नेते, नाना प्रकारच्या संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते, पत्रकार या मतदारसंघांमध्ये आढळतातच. या मतदारसंघात राजकारणावर सतत चर्चा चाललेली असते. आणखी एक विशेष असा की 55 वर्षांवरील 10,000 सरकारी सेवानिवृत्त आणि इतर या शिवाजीनगर मतदारसंघांमध्ये राहतात. या सगळ्या प्रगल्भ पार्श्वभूमीवर या मतदारसंघाचा नेहमीच विचार करायला लागतो आणि उमेदवारांकडून मतदारांच्या असलेल्या अपेक्षा लक्षात घ्याव्या लागतात. इतर ठिकाणचं काय असेल ते असो, पण या मतदारसंघात तरी लोक निवडणुकीविषयी उदासीन कधीही नसतात. लोकशिक्षणाची आणि पर्यायी पक्ष म्हणून जनतेपर्यंत पोचण्याची एक संधी या भूमिकेतूनच जनसंघ त्या निवडणुकीकडे पाहत होता. कोणा एका पक्षावरील अथवा व्यक्तीवरील आंधळ्या लोभानं मतदान होईल असं रामभाऊंना वाटत नव्हतं. लोकशाहीच्या दृष्टीनं ही आशादायक वस्तुस्थिती होती. लोकशाही प्रणाली पुष्ट करण्याच्या दृष्टीनंच जनसंघानं निवडणुकीच्या मोहिमेची आखणी केली. प्रत्येक मतदाराला चिकित्सापूर्वक स्वतःचं संपूर्ण समाधान करून घेण्याचा अधिकार आहे या भूमिकेवरून शिवाजीनगर मतदारसंघातल्या सुमारे 70,000 मतदारांची 1-1 हजारांचे 1 याप्रमाणे 70 युनिट्स रामभाऊंनी पाडली. प्रत्येक युनिटमधील मतदारांना निमंत्रण देऊन दररोज रात्री एक छोटी सभा घेण्याचा क्रम ठेवला. प्रारंभी जनसंघाची निवडणूक विषयक भूमिका ते स्पष्ट करत मतदानाचा अधिकार प्रत्येकानं बजावणं आवश्यक आहे अशी विनंती करत प्रत्यक्ष मतदानाची पद्धत कशी असते यासंबंधी बारीकसारीक सूचना देत या सभातून फारच मनमोकळेपणाने प्रश्नोत्तररूपी चर्चा होईल. या विचारमंथनातून निवडणुकीला काही तात्विक भूमिका लाभेल अशी त्यांना उमेद वाटे. मतदारांशी अधिक जवळून संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्याची गरज होतीच. 1,000 मतदार राहत असलेल्या भागात दररोज घरोघर जाण्याचा रामभाऊंचा उपक्रम होता. सरासरीनं सुमारे 700 मतदारांना ते दररोज भेटू शकत. जो मतदार भेटणार नाही त्याच्या घरी भेटीसाठी येऊन गेल्याचं कार्ड ठेवत प्रत्यक्ष प्रचाराला प्रारंभ करण्यापूर्वी पुण्यातल्या सुमारे 250 प्रौढ प्रतिष्ठित अनुभवी आणि समाजहितैषी स्त्री पुरुष नागरिकांची रामभाऊंनी व्यक्तिशः भेट घेतली आणि त्यांचा सल्लाही घेतला. त्यांच्याशी या मतदारसंघासंबंधी चर्चा केली. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कार्यकर्त्यांचे शिक्षण वर्ग जनसंघानं घेतले. सुमारे 600-700 महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांना निरनिराळ्या पक्षांची घोषणापत्रकं जनसंघाची विचारांची बैठक प्रचार करताना पाळायची पथ्य इत्यादींसंबंधी तपशीलवार माहिती देण्यात आली. जनसंघानं आपल्या विचारांची आणि कार्यक्रमाची माहिती देणारं जे साहित्य तयार केलं होतं ते मतदारांच्या घरोघर पोचवणं हाही जनसंघाची खरी ओळख लोकांना करून देण्याचा मार्ग आहे हे रामभाऊंच्या लक्षात आलं. त्यांनी तो अंगीकारला. जनसंघाची ओळख करून घेऊन मगच लोकांनी मत द्यावं हीच भूमिका त्यांनी स्वीकारली होती. शिवाय पानशेत धरण फुटीनंतर जनसंघानं केलेल्या सेवेच्या कार्याची जाहिरात निवडणूक प्रचारामध्ये त्यांनी कुठेही येऊ दिली नाही. याचं कारण हे की जनतेची सेवा करण्यात जनसंघानं केवळ एक सामाजिक कर्तव्य बजावलं आहे, त्याची फेड जनतेनं मतं देऊन करावी अशी त्यांची भूमिका अजिबात नव्हती. मतदारांच्या भेटी घेत असताना पानशेतचा प्रश्न अवश्य चर्चेला निघे. विशेषत पूरग्रस्तांच्या कॉलनीतले लोक विशेष संतापलेले आढळत. त्यांच्यासाठी उभारण्यात आलेल्या तात्पुरत्या निवासस्थानात अनेक प्रकारच्या गैरसोयी होत्या. चिडून ते म्हणत की पानशेतची आठवण आम्हाला जन्मभर राहावी, घरादाराला मुकून निर्वासित झाल्याचं दुःख आम्ही कधीच विसरू नये अशी आज आमची अवस्था आहे. रामभाऊ दुसरा एक प्रश्न असा उपस्थित करत की पुण्यातल्या पूरग्रस्तांच्या सहाय्यासाठी जो सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे एकत्रित झाला त्याचा विनियोग कसा झाला. महाराष्ट्र सरकारनं सरकारी तिजोरीतून केवळ सुमारे 30 लाख रुपये मंजूर केलेले होते. मुख्यमंत्र्यांच्या निधीचा समग्र हिशोब आजवर जनतेपुढे यायला हवा होता. पैसे जमले, खर्चही झाले असतील, पण लोकांना त्याची अनुभूती मात्र येत नाही. त्याची दैनंदिन दुःख कायम आहेत हे कसं काय. पूरग्रस्तांच्या या अडचणी दूर करण्याच्या दृष्टीनं त्यांची अशी सूचना होती की त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी स्वतंत्र सरकारी यंत्रणा हवी. सध्या ज्या यंत्रणेमार्फत हे काम होतं तिला अन्य अनेक कामं करावी लागतात. 100 कामांपैकी पूरग्रस्तांच्या अडचणींचं निवारण हे एक काम ठरतं. शिवाय 12 जुलैनंतर काही काळ जी निकड सरकारी यंत्रणेमध्ये प्रत्ययाला येत होती ती नंतर येत नव्हती. शैथिल्य आलेलं होतं. म्हणूनच वॉर फुटिंगवर पूरग्रस्तांच्या दुःख निवारणासाठी स्वतंत्र यंत्रणेची मागणी रामभाऊंनी केली होती. पण काँग्रेसतर्फेही म्हाळगींविरुद्ध पद्धतशीर प्रचार सुरूच होता. ते जनसंघाचे असल्यामुळे जातीय आहेत, संयुक्त महाराष्ट्र समितीतर्फे निवडून गेले पण त्याच समितीशी द्रोह करून बाहेर पडले. पुण्याची त्यांना आस्था नाही. शहर विकासाचा कोणताही सुस्पष्ट आराखडा त्यांच्याजवळ नाही असा खराखोटा प्रचार रामभाऊंविरुद्ध केला जात होता. पुण्याच्या आसपासच्या खेडेगावांमध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असताना आणि ते दूर करण्याची कोणतीही योजना शासनाकडून आखली जात नसताना पुणे शहरातल्या घरांमधून फिल्टर्ड पाणी पुरवण्यासाठी आणि तेही 24 तास पुरवण्यासाठी पुणे महापालिकेनं 75 लाख रुपयांचं कर्ज सरकारकडे मागितलं होतं. त्यातल्या विसंगतीवर रामभाऊंनी विधानसभेत बोलताना टीका केली होती. पण त्याचा चुकीचा अर्थ लावून पुण्याला शुद्ध पाणी पुरवठा करू देण्याची यांची तयारी नाही, पुण्यात राहतात आणि पुण्याचं मात्र हित पाहत नाहीत असाही अपप्रचार त्यांच्याविरुद्ध केला जात होता. काँग्रेसच्या या प्रचाराचा प्रतिवाद करावा असं जनसंघाच्या कार्यकर्त्यांनाही वाटायचं. त्यांच्यापैकी काही जणांनी सगो बर्वे यांच्यापासून वेगळ्या राहणाऱ्या त्यांच्या पहिल्या पत्नीचा प्रचारामध्ये उपयोग करून घेण्याचं ठरवलं. त्या बाईही तसं करायला तयार होत्या, पण रामभाऊंची मात्र तसं करण्याची प्रवृत्तीच नव्हती. पावगीवाड्यामध्ये रामभाऊंना भेटायला त्या बाई आल्या असताना निवडणूक होऊन जाऊ दे, म्हणजे मग आपलं काय गारहाणं असेल ते मी ऐकून घेईन असं त्यांना सांगायला लावून रामभाऊंनी न भेटताच त्यांना परत पाठवलं होतं. काही उत्साही जनसंघ कार्यकर्त्यांकडून त्यावेळी परस्पर तसा वैयक्तिक चारित्र्यासंबंधीचा अपप्रचार केला गेला असेलही, पण रामभाऊ आणि त्यावेळी जनसंघातर्फे लोकसभेची निवडणूक लढवणारे जगन्नाथराव जोशी यांच्या शनिवारवाड्यावरच्या प्रचारसभेचं खोडसाळ वृत्त देण्यात मात्र पुण्यातल्या काही पत्रकारांचाच पुढाकार होता. त्या सभेत जगन्नाथरावांनी पंडित नेहरूंच्या धोरणांवर घणाघाती टीका केली. देशात अनेक प्रश्न डोकं वर काढत असताना, पंजाब काश्मीरमध्ये बंडाळी माजत असताना नेहरू जगामध्ये अन्य देशात शांतीसेना पाठवत होते. त्यावर टीका करताना जगन्नाथराव म्हणाले, वा रे नेहरू तेरी मौज, अंदर हमला बाहर फौज. त्यांच्या या वाक्यात फक्त एकाच अक्षराचा बदल करून पत्रकारांनी बातमी दिली जनसंघाच्या सभेत नेहरूंच्या मृत्यूची घोषणा. वा रे नेहरू तेरी मौत, अंदर हमला बाहर फौज. मौत या शब्दाच्या वापरामुळे यमक जुळत नाही हा विचार सर्वसामान्य मतदारांना सुचायला वेळ होताच कुठे? बातमीचा परिणाम व्हायचा तोच झाला. जनसंघानं अपप्रचार आरंभल्याचं भल्या भल्यांचं मत बनलं. त्यांची मतं म्हाळगींना मिळणं शक्यच नव्हतं. दैनिक सकाळचा बर्वेंनाच पाठिंबा होता. शिवाय पंडित महादेवशास्त्री जोशी, गदी माडगुळकर यांच्यासारखे मान्यवर साहित्यिकही बर्वे यांच्या प्रचार मोहिमेत उतरले होते. त्या पार्श्वभूमीवर रामभाऊंची मोहीम फिकी पडणं किंवा गैरसमजांच्या आवर्तात सापडणं अगदी अटळ होतं. शिवाय बर्वे हे छुपे कम्युनिस्ट आहेत या आरोपाला विश्वासार्ह आधार रामभाऊ देऊ शकले नाहीत. हिंदू महासभेचे ग. म. नलावडे यांच्याशी ते गुप्त समझोता करून माघार घेण्याच्या विचारात आहेत अशाही वावड्या उठवण्यात येत होत्या. परिणाम व्हायचा तोच झाला. बर्वे निवडून आले, म्हाळगी पराभूत झाले. रामभाऊ निवडणुकीत पडले. आमदारकीची 5 वर्ष विधानसभेत जागरूकतेनं काम करूनही मतदारांनी पुन्हा त्यांच्यावर विश्वास नाही दाखवला. पण त्या निकालामुळे ते हताश झाले नाही. वकिली सुरू होतीच. उदरनिर्वाहाचा प्रश्न नव्हता. पक्षाचं अपयश धुऊन काढायला हवं होतं आणि पराभवाचं विजयात रूपांतर झाल्याशिवाय स्वस्थ बसून चालण्यासारखं नव्हतं. ते दुसऱ्याच दिवसापासून सामान्य पुणेकरांच्या समस्या सोडवण्यासाठी सज्ज झाले. 5 वर्ष आणखी जिद्दीनं आणि प्रामाणिकपणे काम केलं की मतदार आपल्याला पुन्हा निवडून दिल्याशिवाय राहणार नाहीत हा विश्वास त्यांना वाटत होता. कार्यकर्त्यांचं मनोबल खचू न देता पक्षाला नवसंजीवनी देण्याची एक योजना त्यांनी मनामध्ये तयार केली आणि त्या योजनेचा तपशील कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन ठरवत जाण्याचा चंग त्यांनी मनोमन मानला. 15 दिवसांनी सगो बर्वे यांचा निरोप आला, चहाला येऊ का? रामभाऊंनी तात्काळ होकार दिला. बर्वे रामभाऊंकडे आले, चहापाणी झालं. रामभाऊ म्हणाले, निवडणूक ही लढाई आहे असं मी मानत नाही, ती एक शर्यत आहे असं मी मानतो आणि माझा पराभव मी खिलाडूपणे स्वीकारतो. बर्वेही हास्यविनोदामध्ये थोडा वेळ रमले, मात्र जाताना मित्रत्वाचं नातं कायम करून गेले. उमद्या दिलदार माणसाला शोभेल असंच त्यांचं वर्तन होतं. सगो बर्वे यांच्याकडून पराभूत झाल्यानंतर रामभाऊंनी 2 आघाड्यांवर काम करण्याचा निर्धार केला होता. एक होता संघटनात्मक आणि एक होता आंदोलनात्मक. आपलं सारं संघटना कौशल्य पणाला लावून त्यांनी साऱ्या मतदारसंघांमध्ये संपर्क यंत्रणा उभी करण्याचं ठरवलं होतं. मतदारसंघात 80,000 मतदार असतील तर 80 स्थानीय समित्या म्हणजेच 1,000 एक स्थानीय समिती अशा प्रकारची निवडणुकीची रणनीती त्यांनी आखलेली होती. शहर बैठक, मंडल बैठक, स्थानीय समिती बैठक अशा प्रकारचा तो ढाचा होता. मंडळाच्या बैठकीला स्वतः उपस्थित राहून त्या वॉर्डामध्ये एकंदर किती हजारी भाग येतात याचं गणित ते सर्वांसमोर मांडत होते. समाजातील प्रतिष्ठित लोकप्रिय जनसंपर्क असलेली माणसं हुडकून काढून ती आपल्या प्रचंड रचनेमध्ये सहभागी करून घेण्याची एक महत्वाकांक्षी आणि धाडसी कल्पना त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती. रामभाऊंच्या कामाचा आवाकाच मोठा होता. त्यांच्याबरोबर काम करणाऱ्यांची अक्षरशः दमछाक होत असे, पण काम करणाऱ्याचा उत्साह मात्र कमी नाही व्हायचा. अशा या सगळ्या व्यूहामध्ये त्यांनी कुठल्याही कार्यकर्त्याला स्वस्थ बसू दिलं नव्हतं. प्रत्येक कार्यकर्त्याची व्यक्तिगत चौकशी अगदी कामापासून कुटुंबापर्यंत करण्याची रामभाऊंची हातोटी जगावेगळी होती. खऱ्या अर्थानं ते कुशल संघटक होते. कामाची रचनाच त्यांनी अशी केली होती की मंडळाच्या अध्यक्षांपासून वॉर्डाच्या अध्यक्षांपर्यंत आणि मंडळाच्या मंत्र्यांपासून ते वॉर्डाच्या मंत्र्यांपर्यंत कुणीही त्यातून सुटत नव्हतं. त्यासाठी रामभाऊंनी जनसंपर्काची साधनं वापरली होती ती अशी: महिन्यातून एकदा मतदारसंघातल्या 16 अध्यक्षांना व्यक्तिगत घरी जाऊन भेटणं, त्या स्थानीय समितीच्या चिटणीसांच्या भेटी घेणं, व्यक्तिगत जीवनाची चौकशी करणं, अडचणींची चौकशी करणं, समाजातल्या त्या मतदारसंघातले डॉक्टर, वकील, सामाजिक कार्यकर्ते, उत्सव मंडळं, तालमी, क्रीडाक्षेत्रातल्या युवकांची मंडळं, महिलांच्या विविध संस्था, पदाधिकारी यांना भेटून विचारांची देवाणघेवाण करणं. मतदारसंघातल्या विविध शिक्षण संस्थांमध्ये त्यांच्या सुट्टीच्या काळात शिक्षकांना एकत्र करणं, त्यांचे प्रश्न समजावून घेणं, त्यांची टिपणं तयार करणं, विविध महाविद्यालयात प्राचार्यांच्या व्यक्तिशः भेटी घेणं, प्राध्यापकांशी त्यांच्या प्रश्नांसंबंधी चर्चा करणं. मतदारसंघातले हे व्यक्तिगत काम करताना स्थानीय समितीच्या कार्यकर्त्यांना कामाला लावणं, हे सगळे प्रकार रामभाऊंनी समर्थपणे हाताळले आणि त्यातूनच काही समीकरणं तयार झाली. ती म्हणजे रामभाऊ म्हाळगी बरोबर जनसंपर्क योजना, रामभाऊ म्हाळगी बरोबर कार्यकर्ते संपर्क, कार्यकर्ते बरोबर जनता संपर्क. त्या काळातल्या जनसंघाच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना अखंड भारत, सिद्धांतनीती, चीनी आक्रमण वगैरे अखिल भारतीय स्वरूपाचे प्रश्न घेऊन काम करण्याची सवय होती. त्यातून थोडं वेगळं होऊन सामान्य माणसापर्यंत पोचण्याचं काम रामभाऊंनी हाती घेतलं. जनसंघाचा कार्यकर्ता हा सामाजिक कार्यकर्ता असला पाहिजे. समाजातल्या विविध घटकांशी, संस्थांशी त्यांचा जिव्हाळ्याचा संपर्क असला पाहिजे ही भावना त्यांनी कार्यकर्त्यांच्या मनामध्ये निर्माण केली. यासाठी 2 धाडसी उपक्रम त्यांनी मतदारसंघामध्ये राबवले. त्यातून स्थानीय समिती आणि कार्यकर्ते हे निर्भय आणि आसपासच्या संस्थांशी परिचित होतील ही दृष्टी त्यांनी आपल्या डोळ्यासमोर ठेवली होती. स्थानीय समिती बरोबर त्या भागातली गणेशोत्सव मंडळं आणि स्थानीय समिती बरोबर त्या भागातली शिवजयंती उत्सव समित्या. मतदारसंघाच्या बैठकीत सर्व वॉर्डातले अध्यक्ष, मंत्री आणि कार्यकारिणी यांचा एक मेळावा भव्य स्वरूपामध्ये ते घेत असत. त्यांच्यासमोर वॉर्डाचे पदाधिकारी आणि उत्सवाच्या मंडळांचे पदाधिकारी यांचा परस्पर परिचय व्हावा, जनसंघाच्या कार्यकर्त्याला त्या भागामध्ये सामाजिक मान्यता मिळावी हाही एक भाग त्यामध्ये होता. म्हणूनच वेळापत्रक तयार झाल्यानंतर भेटीच्या कार्यक्रमाच्या अगोदर त्या भागातल्या ज्या संस्थेला अगर मंडळाला भेट द्यायची त्या मंडळाच्या किंवा संस्थेच्या अध्यक्षांना जाऊन भेटणं, रामभाऊंची वेळ सांगणं हे अगोदर केलं जायचं. भेटीच्या वेळी शिवजयंती असो, गणेशोत्सव असो, एक हार वॉर्डाने तयार ठेवायचा आणि प्रत्यक्ष भेटीच्या वेळी तो घेऊन यायचा हेही सांगितलं जात असे. यातूनच जनता, मंडळाचे कार्यकर्ते आणि वॉर्ड स्तरावरचे पक्ष कार्यकर्ते असा त्रिकोणात्मक संपर्क साधला जात असे. या संपर्कातून रामभाऊ आपला हेतू साध्य करून घेत, परस्परांशी परिचय, मंडळांशी संपर्काच्या बाबतीत कार्यकर्त्यांची भीड चेपणं, या निमित्तानं विरोधाची धार बोथट करणं हेही साध्य होत असे. याचबरोबर चौकात लावलेल्या बोर्डावर रामभाऊंची मंडळाला भेट हे आसपासच्या जनतेनं बघणं, वाचणं आणि तिथे जाणं याही गोष्टी घडायच्या. आणि त्यामधून आपोआप लोक एकमेकांना सांगत, आज रामभाऊ येणार आहेत, रामभाऊंची या मंडळाला भेट दिसतीये आज, अरे वा आज आपल्या भागामध्ये आले होते रामभाऊ, काहीतरी चालू आहे बर का रामभाऊंचं, सतत काहीतरी चाललेलं असतं. प्रत्यक्ष भेटीत रामभाऊ केवळ संस्थेला भेट देत नसत, तो त्यांचा केवळ उद्देशही नव्हता. या निमित्तानं त्या गल्लीतल्या चौकातल्या नागरिकांशी, दुकानदारांशी, व्यापाऱ्यांशी, युवकांशी, वृद्धांशी रामभाऊ आपुलकीने भेटत असत. कोणी आजारी असेल तर त्याच्या घरी मुद्दाम जात असत. त्याच भागात जनसंघाचे जुने, कित्येक वर्ष काम केलेलं एखादं कुटुंब असेल तर त्यांच्याकडे आवर्जून जाणार. त्याच परिसरात एखादी संघ शाखा असेल तर म्हणणार, चला मंडळी शाखेत जाऊन प्रार्थना करूया. यातून संघ हीच आपली जीवननिष्ठा आहे याची कार्यकर्त्यांना आठवण करून देणार. हा कार्यक्रम संपल्यावर रामभाऊ पुढल्या मंडळाला भेट देण्यासाठी मार्गस्थ होत असत. रामभाऊंच्या साहित्यिकांशीही नियमित गप्पा गोष्टी होत असत. कधी माणूस ते श्री ग माजगावकर असतील तर कधी विष पारगावकर अगर दिबा मोकाशी असतील. तिथे शेजारी असलेले लोककवी मनमोहन नातू यांनाही ते विसरत नसत. चिंचेच्या तालमीजवळ असलेले प्राध्यापक विम बाचल, माडीवाले कॉलनीतले नरुभाऊ लिमये, मापम मंगुडकर आणि मग भिकारदास मारुती मंदिरातले गोविंदस्वामी आफळे, अशा विविध क्षेत्रातल्या मान्यवरांशी त्यांनी सातत्याने संपर्क ठेवला होता. एवढं करून रामभाऊ थांबायचे नाहीत. त्यांच्या नजरेत संपादक आणि पत्रकार यांनाही फार मोठं स्थान होतं. दैनिक सकाळचे संपादक नानासाहेब परुळेकर, प्रभातचे वालचंदजी कोठारी, केसरीमध्ये हरिभाऊ कुलकर्णी, तरुण भारतचे बापूसाहेब भिशीकर यांच्याबरोबर पत्रकार रामभाऊ जोशी, गोपाळराव पटवर्धन, वी स माडीवाले, शंकरराव देशपांडे, बाळ भिडे, वसंतराव गीत, अनंतराव पाटील, संध्याचे वसंतराव काणे, सोबतचे गवा बेहरे, साहित्य परिषदेचे मैश्री दीक्षित ही मंडळी देखील त्यांच्या भेटीगाठींमध्ये असत. समाजातल्या या प्रतिष्ठित व्यक्तींना ते की वोटर्स म्हणत. ज्या व्यक्तींच्या शब्दाला, हालचालींना, त्यागाला मान होता अशांची मतदारसंघातल्या कार्यकर्त्यांना वॉर्डवार यादी करायला लावत. त्यामध्ये महिला आणि पुरुषही असत. त्यासाठी एक दौरा असे. प्रत्येक वॉर्डाला वार मिळालेला असे, वेळही दिलेली असे, कार्यकर्त्याने रामभाऊ येणार असं कळवलेलं असे. वेळेच्या बाबतीत काटेकोर आणि कठोर असल्यामुळे एखादा कार्यक्रम ठरला आणि कार्यकर्ता उपस्थित नसेल तरी नियोजित वेळेला रामभाऊ म्हणत, चला आपणच जाऊन भेटूया. त्या व्यक्तीची रामभाऊंनी माहिती मिळवलेली असे, त्यामुळे रामभाऊ त्या घरातल्या लोकांना घरच्यासारखे वाटत. नंतर कार्यकर्ता येईल पण ते रागावत नसत. ते म्हणत, त्याचीही काहीतरी अडचण असेल. महानगरपालिकेच्या 1963 निवडणुका संयुक्त त्रिसदस्यीय मतदारसंघ म्हणून लढवल्या गेल्या. जनसंघाचं काम सर्वच ठिकाणी शहरामध्ये प्राथमिक अवस्थेत होतं, त्यामुळे विविध ठिकाणी स्थानिक नेतृत्व म्हणून जनसंघ कार्यकर्त्यांची खऱ्या अर्थानं फळी उभी नव्हती, नेतृत्व उभं नव्हतं आणि त्याचे परिणाम निकालावरून समजत होते. राजकीय पक्षाचा कार्यकर्ता हा सामाजिक कार्यकर्ता म्हणून जनतेसमोर उभा नव्हता. त्या निवडणुकीच्या वेळेला समाजवादी कार्यकर्ते नागरी संघटनेच्या नावावर निवडून येत होते. या सगळ्या परिस्थितीचा साधक बाधक विचार करून 1967 विधानसभा आणि 1968 महानगरपालिका निवडणूक ठिकठिकाणी स्थानिक समर्थ नेतृत्व संघटनात्मक आणि आंदोलनात्मक डोळ्यासमोर ठेवून त्याच्या आधारावर जिंकण्याची संकल्पना रामभाऊंनी आपल्या नजरेसमोर ठेवली होती. त्याच पार्श्वभूमीवर रामभाऊंनी विविध ठिकाणी कार्यकर्त्यांचं संघटन सुरू केलं. दत्तवाडी राजेंद्रनगर भागातून अॅडव्होकेट काव्य जोशी, वेणुताई घाणेकर, लोकमान्यनगर नवीपेठ भागातून प्राध्यापिका मालतीबाई परांजपे, सदाशिवपेठ भागातून दत्तोपंत मेहेंदळे, बबनराव गंजीवाले, शांताबाई लिमये, आप्पासाहेब चाफेकर, नारायणपेठेतून राजाभाऊ करंदीकर, शिवाजीराव आढाव, हरिभाऊ महाजन, शनिवारपेठेतून आप्पासाहेब भागवत, श्रीकृष्ण भिडे इत्यादी मंडळी होती. त्याचबरोबर वसंतराव प्रसादे हेही काम करत होते. शुक्रवारपेठ भागातून बापूसाहेब परांजपे, बाळासाहेब रावडीकर, भास्करराव रबडे, डॉ सरम जोशी, कोंडे देशमुख, शंकरराव कोंढरे, बुधवारातून नारायणराव वैद्य, कसबापेठेतून ज्ञानेश्वर जोशी, वसंतराव देशपांडे, बिंदू माधव जोशी आदी मंडळी, गुरुवारपेठ भागातून अनंतराव काकडे, अनंतराव कस्तुरे, पुरणसिंग काची, कॅम्प भागातून शंकरराव यादव, प्रेम अडवाणी, डॉ अगरवाल, मुंढव्यातून मामा हजारे, खडकी भागातून सुमतीबाई भागवत, डेक्कन जिमखाना भागात लीलाताई भावे, माधवराव बापट, मधुकरराव मोरे, निरनिराळ्या भागातल्या या अनेक कार्यकर्त्यांना रामभाऊंनी पक्ष कार्यामध्ये गुंतवलं होतं. याच कार्यकर्त्यांच्या कामाबरोबर एक समर्थ संघटित अशी महिलांची आघाडी उभी करण्याचं काम याच पद्धतीनं त्यांनी सुरू केलं होतं. यामध्ये प्रामुख्यानं मालतीबाई परांजपे, शांताबाई लिमये, मीराताई पावगी, विद्याताई बोडस, मंगलाताई श्रोत्री, जिमखाना भागातून कमलाताई फडके, लीलाताई भावे, सुमतीबाई भागवत, शुक्रवार भागातून शाळेग्रामताई, डॉक्टर जोशी, सांगळेबाई, एकबोटेबाई, पोतनीसबाई, लीलाताई पेठे, नामजोशीबाई, या आणि अशा अनेक महिला कार्यकर्त्यांनी आपापल्या भागात महिलांच्या साप्ताहिक बैठका, महिलांचे मेळावे घेऊन संघटनात्मक काम सुरू ठेवलं होतं. अर्थात या सर्व गोष्टींचा शहराच्या दृष्टिकोनातून शहर स्तरावर शंकरराव यादव, अण्णा जोशी, डॉ अरविंद लेले, नारायण गोडबोले, बाबूराव किवळकर, दत्तोपंत मेहेंदळे आणि अन्य प्रमुख पदाधिकारी विचार करत असत. पुणे शहरात महागाई विरोधी, तांदुळाच्या कपातीच्या प्रश्नावर, अन्य स्थानिक प्रश्नांवर एकत्र बसून विचारविनिमय करून योजना तयार करण्याचं कामही ही मंडळी करत असत. प्रामुख्यानं या कालखंडात रामभाऊंनी पुणे शहरामध्ये लक्षवेधी ठरतील असे दोन मोठे कार्यक्रम दिले. एक मोठा महागाई विरोधी मोर्चा आणि दुसरं म्हणजे रेशनवर पुणेकरांना मिळणाऱ्या तांदळाच्या पुरवठ्याच्या कपातीवर कार्यकर्त्यांना आपापल्या भागात सभा घ्यायला लावणं. चौकाचौकात मांडव टाकून धरणं धरण्याचे कार्यक्रम त्यांनी यामध्ये घडवले. आसपासच्या वस्त्यांमध्ये स्वतः कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन त्यांना त्यांच्यासमोर बोलायला लावलं, अडचणी मांडायला सांगितल्या. ते कलेक्टर कचेरीसमोर तांदळाच्या कपातीच्या प्रश्नावर मांडव टाकून स्वतः बेमुदत उपोषणासाठी बसले. पेठेपेठेतून कार्यकर्त्यांना संघटित होऊन तिथून मिरवणुकीने यायला लावलं. या निमित्तानं तांदूळवाले म्हाळगी म्हणून लोकांच्या समोर ते उभे राहिले. सरकारला माघार घ्यावी लागली, कपात रद्द करायला लागली. त्यामुळे कार्यकर्ते आणि स्वतः रामभाऊ म्हाळगी हे खऱ्या अर्थानं जनतेचे प्रतिनिधी ठरले. कलेक्टर कचेरीवर महागाई विरोधी एक प्रचंड मोर्चा काढण्याचा संकल्प करून साऱ्या पुणे शहरात झोपडपट्ट्यातून, गरीब लोकवस्तीतून, पेठापेठातून सभा घेऊन त्यांनी कार्यकर्त्यांना काम दिलं. स्वतः मोठ्या सभा घेतल्या आणि हा मोर्चा शनिवारवाड्यापासून निघून कलेक्टर कचेरीवर नेला. खऱ्या अर्थानं झोपडपट्टीतली जनता, लमाण महिलांपासून हातगाडीवाल्यांपर्यंत, झोपडपट्टीतल्या लोकांपासून सुशिक्षित जनतेपर्यंत सगळ्यांना घेऊन हा अभूतपूर्व मोर्चा त्यांनी यशस्वी करून दाखवला. त्यामध्ये वकिलांची तुकडी खास त्यांच्या गणवेशामध्ये उपस्थित होती. रामभाऊ एवढ्यावरच थांबले नाहीत तर जनसंपर्काची जी साधनं म्हणून वापरता येतील ती सर्व त्यांनी हाताळली. त्यामध्ये पोलीस अधिकारी आणि जनता यांचा शिवाजी मंदिरामध्ये संवाद घडवून आणला. ठिकठिकाणचे पोलीस अधिकारी आणि स्थानिक कार्यकर्ते यांच्या परस्पर परिचयाचा कार्यक्रम संक्रांतीच्या रूपानं त्यांनी अंमलात आणला. संक्रांतीचा संदेश म्हणून घरोघरी त्यांनी पत्रकातून जनसंघाची ध्येय धोरणं लोकांसमोर ठेवली. हे सगळे प्रयत्न करताना रामभाऊंनी 65 स्थानीय समित्या म्हणजेच 65,000 मतदारांची संघटनात्मक रचना पूर्ण केली. महाराष्ट्रामध्ये अभूतपूर्व ठरेल असंच हे काम होतं ते त्यांनी आपल्या कर्तृत्वानं सिद्ध करून दाखवलं. या कर्तृत्वाचा त्यांना 1967 मध्ये अपेक्षित फायदा मिळाला आणि ते पुन्हा एकदा निवडणुकीला उभे राहिले. फक्त मतदारसंघाचं नाव आता शिवाजीनगर मतदारसंघ असं न राहता शुक्रवार मतदारसंघ असं ठेवलं गेलं होतं. पूर्वीच्या मतदारसंघातला शिवाजीनगरचा भाग वेगळा करण्यात आला होता आणि शुक्रवारपेठ हा भाग नव्यानं जोडण्यात आला होता. काँग्रेसतर्फे त्यांच्याविरुद्ध डॉक्टर बापाम आपटे हे उभे होते. सामाजिक कार्यामध्ये ते रामभाऊंना तुल्यबळ नव्हतेच. शिवाय रामभाऊंना गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी अधिक मान्यवरांचं अधिक समर्थन लाभत होतं. अगदी दैनिक सकाळनीही त्यांनाच पुरस्कृत केलं होतं.